ಚೀನಿಮಂಡಿ.com ಪಾಡ್ಕಾಸ್ಟ್. ಬ್ರಾಝಿಲ್ FS बायोएनर्जिया 2021 मध्ये इथेनॉल उत्पादन क्षमतेचा विस्तार करणार. इथेनॉल निर्माता FS बायोएनर्जिया 2021 मध्ये ब्राझीलच्या माटो ग्रोसो राज्यामध्ये आपल्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. कारखान्यांमध्ये विस्तार झाल्यानंतर प्रतिवर्ष 810 दशलक्ष लिटर मक्का इथेनॉलचे उत्पादन करण्याची क्षमता होईल. FS बायोएनर्जिया 2017 पासून ल्युकस रिओ रिओड मध्ये मक्का इथेनॉल उत्पादन संयंत्र चालवत आहेत, ज्यामध्ये 530 दशलक्ष लिटर इथेनॉलचे उत्पादन करण्याची क्षमता आहे.